एकदलिकित वनस्पती अर्थात मोनोकॉटिलेडॉनस प्लांट्स, बियांमध्ये एक बीजपत्र असणाऱ्या सपुष्प वनस्पतींना एकदलिकित वनस्पती असे म्हणतात. या वनस्पतींच्या 50,000 ते 60,000 जाती असून त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे सुमारे 20,000 ऑर्किडच्या अर्थात आमराच्या जाती आहेत. या वनस्पतींची मुळं तंतुमय आणि आगंतुक असून खोड लहान आणि शाखा उपशाखा नसलेले असते. काही वनस्पतींचे खोड सरळ आणि उंच वाढते. पानांचा शिराविन्यास समांतर प्रकारचा असतो. फुलांचे भाग 3 पटीत म्हणजे 3, 6 किंवा 9 असतात. एकदलिकित वनस्पतींचा प्रसार प्रामुख्यानं वाऱ्याद्वारे घडून येतो. या वनस्पती मुख्यतः खुजा असल्या तरी नारळ, ताड, माड यासारखे उंच वृक्ष पण आढळतात. फुलं लहान आणि साध्या फुलोऱ्यामध्ये असतात. ऑर्किडची फुलं वैचित्र्यपूर्ण असतात. एकदलिकित वनस्पतींच्या गटामधील पोएसी कुलातील तृण वनस्पती या आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, त्याचप्रमाणे नारळ, केळी, ऊस, बांबू इत्यादी. काही तज्ज्ञांच्या मते एकदलिकित वनस्पती सर्वात अधिक उत्क्रांत झालेल्या आहेत. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.